सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज बोलण्यास आलेला आहे संवंदना पाटील यांच्यासोबत.
कोविड-19 त्रास सगळ्या जागतिक पातळीवर सतावतो आहे. या सगळ्या सिच्युएशन मध्ये सुद्धा एक महत्वपूर्ण पाऊल तुम्ही उचलताय, काय सध्या करताय?
मी सध्या जे घरगुती काम करणाऱ्या महिला असतील, कामगार असतील, कंपनी डेली वेजेस वर काम करणारे जे नोकर आहे यांना पेमेंट नाहीये, अशा लोकांना मी 251 कुटुंबांना घरगुती लागणारा जो किराणा आहे त्याच्यात गहू असतील, तांदूळ असेल, साखर असेल, तेल असेल, डाळी असेल, असे सर्व 251 कुटुंबांना मी आता सध्या हातभार लावतोय.
क्या बात आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना, या 251 कुटुंबांचा सांभाळ करत असताना तुम्ही मदत कोणाचीच घेतली नाहीये, तुम्ही स्वतःहून स्वयंप्रेरणेने या सगळ्या गोष्टी करताय?
हो, स्वतःहून मी माझ्या सर्व माझी जी सेव्हिंग आहे त्याच्यातनं मी हा सर्व खर्च उभा केला.
क्या बात आहे, क्या बात आहे. खऱ्या अर्थानं जितकं तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे मॅडम.
नाशिक हे डिस्कशन असंच चालत राहणार आहे. जर तुमच्या ओळखी पालखीजांपैकी, नियर अँड डिअर वन्स पैकी कोणी असं सुंदरस काही पाऊल उचलत असेल ना, मला नक्की सांगा. इंस्टाग्रामवर सांगा, RJ.Rudra माझं इन्स्टा हँडल आहे, DM करा तिकडे. ठीक आहे, बजाते रहो.